मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर सोमवारपासून टोलच्या दरात वाढ होणार आहे. भारतात सुशिक्षित तरुण अधिक बेरोजगार असल्याचं आंतरराष्ट्रीय अहवालातनं समोर आलेलं आहे. आयपीएलच्या आजच्या 11व्या दिवशी लखनौ विरुद्ध पंजाब सामना रंगणार आहे. निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय, तर दुसरीकडे इनसाइडर आउटसाइडर या वादात शाहरुख खान हे नेमकं उत्तर आहे असं कृती सेननं म्हटलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 30 मार्च, वार शनिवार. पॉडकास्टची सुरुवात करूयात मुंबईच्या टोलच्या बातमीपासून. मुंबई उपनगरातनं दक्षिण मुंबईत जाण्यासाठी वांद्रे वरळी सी लिंकचा वापर करणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. कारण आहे, येत्या सोमवारपासून अर्थात 1 एप्रिलपासून टोलच्या दरात सुमारे 18% वाढ करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळानं हा निर्णय घेतलाय. हे दर पुढल्या 3 वर्षांसाठी कायम असणार आहेत. वांद्रे वरळी सी लिंकवरनं दररोज हजारो वाहनं ये जा करतात, त्यांना टोल आकारणी केली जाते. सध्या कार, जीप, टॅक्सीच्या सिंगल प्रवासासाठी 85 रुपये टोल भरावा लागतो, तो आता 100 रुपये करण्यात येणार आहे. मिनी बस आणि त्या प्रकारातल्या वाहनांना 130 रुपये टोल आकारला जात असून तो आता 160 रुपये होणार आहे. ट्रक, बस अशा मोठ्या वाहनांना 170 रुपये टोल भरावा लागत होता आणि त्यामध्ये आता 40 रुपयांची वाढ होऊन तो 210 रुपये होणार आहे. ही वाढ 31 मार्च 2027 पर्यंत लागू असणार आहे. वांद्रे वरळी सी लिंकच्या टोलची ऍडव्हान्स 50 कुपनं घेणाऱ्या वाहनधारकांना 10% सूटही मिळणार आहे. तर 100 कुपन खरेदी केल्यास टोलच्या एकूण रकमेवर 20% सवलत मिळणार आहे. MSRDC हे स्पष्ट केलंय. तसंच टोलचा मासिक पास सुद्धा सवलतीत उपलब्ध असणार आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात भारतातल्या सुशिक्षित तरुणांमधल्या बेरोजगारीची. अशिक्षित तरुणांपेक्षा सुशिक्षित तरुणांची संख्या भारतात जास्त आहे. याचं एक प्रमुख कारण म्हणजे शिक्षित लोक शिक्षणाच्या तुलनेत हलक्या स्वरूपाचं काम स्वीकारत नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं स्पष्ट केलंय. भारतात पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर हा 29.1%, तर ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांच्या बेरोजगारीचा दर हा 3.4% आहे. माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी बेरोजगारीचा दर हा 18.4% आहे. भारतात बेरोजगारी प्रामुख्यानं माध्यमिक स्तरांवरल्या किंवा उच्च शिक्षण असलेल्या तरुणांची समस्या होती, पण कालांतरानं ती तीव्र होत गेली. भारतातल्या तरुण बेरोजगारांचा दर आता जागतिक स्तरापेक्षा जास्त झालेला आहे, असं देखील आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं म्हटलंय. आकडेवारीनुसार सध्या भारतातील तरुणांची कौशल्य ही बाजारात निर्माण होत असलेल्या नोकऱ्यांशी जुळत नाहीये. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासारख्या नामवंत अर्थतज्ञांनी सुद्धा याबाबतीत इशारा दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर आता हे अधोरेखित झालेलं आहे की भारतातल्या शालेय शिक्षणाची स्थिती वाईट आहे आणि त्यामुळे आर्थिक बाबींमध्ये अडथळा निर्माण होतोय. तशीच परिस्थिती आता दिसायला सुरुवात झालेली आहे. बेरोजगार तरुणांमध्ये महिलांचा वाटा 76.7% आहे, तर पुरुषांचा वाटा हा 62.2% एवढा आहे. ग्रामीण भागांपेक्षा सुद्धा शहरी भागातही बेरोजगारी जास्त होती. भारतातील महिला रोजगाराचा दर हा जगातला सर्वात कमी म्हणजे 25% आहे. यावरूनही असं दिसून येतंय की भारतातल्या बेरोजगारीची समस्या ही तरुणांमध्ये विशेषतः शहरी भागातल्या शिक्षित लोकांमध्ये अधिक आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची. आयपीएलचा 11वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. लखनौचा संघ जरी होम ग्राउंडवर खेळत असला तरी पंजाब त्यांच्या समोरचं मोठं आव्हान ठरणार आहे.
आयपीएलचा 17व्या हंगामाचा पहिला आठवडा जवळपास पूर्ण झालाय आणि पहिल्या आठवड्यात कल असे दिसतात की होम ग्राउंडवर होम टीमला ऍडव्हान्टेज मिळतोय. आता आजचा जो सामना होणार आहे तो लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स या दोन संघामध्ये होणार आहे. जर पॉईंट टेबल बघितलं तर लखनौ सुपर जायंट्स सध्या तळात आहे आणि पंजाब किंग्स हा एक सामना जिंकून 5व्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सला उद्या आजच्या सामन्यात ऍडव्हान्टेज आहे कारण लखनौ सुपर जायंट्स होम ग्राउंडवर खेळणार आहे. होम ग्राउंडवर जर त्यांची कामगिरी बघितली तर ती उत्कृष्ट दिसते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लखनौची जी खेळपट्टी आहे ती फिरकीला साथ देते, त्यामुळं आणि लखनौकडे चांगले चांगले फिरकी गोलंदाज आहेत, त्यामुळं लखनौ सुपर जायंट्सला या सामन्यात एज असणार आहे. या सामन्यात आपण दोन प्लेयर्सवर लक्ष ठेवणार आहोत. एक म्हणजे शिखर धवन आणि दुसरा म्हणजे KL राहुल. दोघेही दोन्ही टीमची कॅप्टन्सी करतायत. KL राहुल T20 टीममध्ये येण्यासाठी धडपडतोय. अजूनही काय कॉम्बिनेशन असेल T20 वर्ल्ड कपसाठी ते उघड झालेलं नाही, त्यामुळं KL राहुल संघात असेल नसेल याची गॅरंटी नाही. त्याचबरोबर शिखर धवनसुद्धा भारतीय संघात आपला शेवटचा एक वर्ल्ड कप खेळण्याच्या दृष्टिकोनातून जोर लावेल असं दिसतंय, आणि तो सुद्धा चांगल्या परफॉर्ममध्ये आहे आणि चांगली कामगिरी करतोय, त्यामुळे या दोन प्लेअरवर नक्कीच लक्ष असेल.
चौथी बातमी ऐकूयात निलेश लंकेंच्या उमेदवारीबाबत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. त्यांचे समर्थक पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारीचा राजीनामा दिलाय. दक्षिण नगर मधून भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या विरोधात ते निवडणूक लढवणार आहेत. निलेश लंके शरद पवार गटाकडनं तुतारी चिन्हावर लढणार असल्याचं जवळपास आता निश्चित मानलं जात आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ती बिल गेट्स यांनी भारताच्या केलेल्या कौतुकाची. भारतात सध्या डिजिटल सरकार असल्याचा दावा बिल गेट्स यांनी केलाय. भारत केवळ तंत्रज्ञानाचा स्वीकार करत नाहीये तर याचं नेतृत्व सुद्धा करतोय. भारतानं G20 नेतृत्व केलं हे पाहणं खरोखर आनंददायी होतं. भारतानं अनेक आघाड्यांवर केलेली कामगिरी पाहून आमच्या फाउंडेशनचा आत्मविश्वास आणखी वाढलेला आहे. याच भागीदारीचा अन्य देशांमध्ये सुद्धा विस्तार करण्याचा आमचा विचार असल्याचं गेट्स यांनी स्पष्ट केलंय. सहावी बातमी आहे काँग्रेसला बसलेल्या झटक्याची. इन्कम टॅक्स संदर्भातल्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला आव्हान देणारी काँग्रेसची याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळून लावलीये. या पार्श्वभूमीवर इन्कम टॅक्स विभागानं काँग्रेसला 1,700 कोटी रुपयांची भरणा करण्यासाठी नोटीस पाठवलेली आहे. आर्थिक चणचणीमुळं आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरतोय. पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. क्रिती सेनन ही बॉलिवूड मधली एक अशी अभिनेत्री आहे जिच्या कामाचा आलेख उंचावतच चाललेला आहे. कुठलाही गॉडफादर नसताना तिनं आपल्या करिअरला चांगली दिशा दिली आहे. नुकतंच एका समिटमध्ये तिनं इनसाइडर्स विरुद्ध आउटसाइडर्स या विषयावरल्या चर्चेत भाग घेतला होता. बॉलिवूडच्या या वादावर अभिनेता शाहरुख खान हे सर्वाधिक समर्पक उत्तर असल्याचं तिनं म्हटलंय. कारण शाहरुख हा स्वतः दिल्लीतून मोठं स्वप्न घेऊन मुंबईत दाखल झाला आणि त्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakalच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.